शाहू राजांनी दिला तो आखाड्यातला डाव आहे, महात्मा फुलेंनी दिला समता बंधू भाव आहे, म्हणून या जगी माझ्या भीमरायाचं नाव आहे, माझ्या भीमरायाचं नाव आहे। शिवरायांनी शस्त्र चालवून स्वराज्य मिळवून दिले, परंतु घटना लिहून माझ्या भीमाने या राज्याचे सुराज्य केले। आणि म्हणून अरे नडलीची रूढी ती माझ्या डाक्याशी, त्यावेळी त्या काळी ह्या दोन्ही राजांना त्रास झाला या रूढीचा। अरे नडलीची रूढी ती माझ्या डाक्याशी, अरे माझ्या रयतीच्या राजाशी, अरे माझ्या रयतीच्या राजाशी। रयतीचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि म्हणून अरे नडलीची रूढी ती माझ्या डाक्याशी, अरे माझ्या रयतीच्या राजाशी, अरे माझ्या रयतीच्या राजाशी। आणि मग अर्थी रूढी चालली विमान शोभाच्या पायथ्याशी, शूद्र म्हणून जन्मलो आमचा गुन्हा आहे का? शूद्र म्हणून जन्मलो हा आमचा गुन्हा आहे का? अरे भीमाच्या पुण्याने ताट मानेने चालतो हा आमचा गुन्हा आहे का? अरे आता आम्ही शिकू लागलो हा आमचा गुन्हा आहे का? अरे आता तुमच्या पोरीला आम्ही मागणं घालायला लागलो हा आमचा गुन्हा आहे? शुकूर यांची काळी मोडली तरी यांना विचार व्हायचा। बनसोडे साहेब मामा त्यावेळी त्या काळी चुकून यांची काळी मोडली तरी यांना विटाळ व्हायचा, सहज देवळाची पायरी चढली तरी यांना विटाळ व्हायचा, अरे नजरेशी नजर भेटली तरी यांना विटाळ व्हायचा, अरे अंगावर सावली पडली तरी यांना विटाळ व्हायचा। आणि म्हणून म्हणायचं माया मावल्यांनी त्या राजगादीवर आमचा दलित गेला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? त्या दलित वकिलाने न्याय मिळवून दिला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? अरे त्या दलित डॉक्टरने उपचार तुमचा केला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? आणि मग तो भीमराव तुमचा जावई झाला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? अरे मग ती रूढी जाळली विमान शोभाच्या पायथ्याशी, रूढी जाळली महाराष्ट्राचे ज्ञातनाम काय आदरणीय अशोकजी सहोदय साहेब, ज्यांनी मनाशी फार या ठिकाणी आल्यानंतर फार उपयुक्त असं काम केलं, त्यांच्या वतीने 200 रुपयाची भेट आलेले। अरे ज्याच्या बाजून आडला सो राज्य सोहळा, अरे ज्याच्या बाजून आडला, अरे ज्याच्या बाजून आडला सो राज्य सोहळा, तो टिळा लावण्याचा अल्ला रूढी नाडता,
पत्ताला स्वार्थ चलाला
पत्ताला स्वार्थ चलाला
अरे सुतला काका पत्ताला स्वार्थ चलाला टोटीला लावला होता व्यापायन कपा लेखनी न कोई त्यासी आपल्या लेखनी न कोई त्यासी पण अर्धी रुढी चाळली विमान शोभाच्या पायाशी
शिवरायाचा अपमान केला जा रुढीने
शिवरायाचा सुनेच्या गीताची अरे साक्ष सुनेच्या गीताची अंगी रुडी जाळली विमान शोभाच्या पायत्या सुनेला प्रकाश कांबळे उरपडवत
अरे नडली नडली जी रुडी ती माझ्या दात्याशी रुडी जाळली विमान शोभाच्या पायऱ्या